सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्या सोबत आहे. MH 935 मध्ये आज आपल्यासोबत आहे देवीदास घेवारे सर, ज्यांनी पेट्रोलिंगसाठी लिटरली सायकलवरच फेरी करायला सुरुवात केली आहे. सो मग सर, ही जी तुम्ही सायकल फेरी करायला सुरू केली, तर काय मागचं, याच्या मागचं उद्देश काय होता आणि याबद्दल सांगा ना आम्हाला थोडंसं.
माझ्या दत्तवाडी भागामध्ये बराचसा भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे. अरुंद रस्ते आहेत, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि जवळपास 14 ते 16 कंटेनमेंट क्षेत्र आहे आणि ते सगळे पत्रे लावून बंद केलेले आहेत महापालिकेच्या वतीने. तर काय झालं की दिवसेंदिवस कोरोना वाढत चाललाय. आमच्या मोटरसायकल तिथपर्यंत पोहोचत नाहीत, आमची सरकारी गाडी असते ती पोहोचत नाहीये, किंवा जरी पोहोचली तर आवाज आणि मग पब्लिक निघून जातं किंवा हे होत. त्यामुळं लोकांना टोळक्याने बसतात किंवा त्या पत्र्याला लोक लपलेली असतात, उगीत बसून राहतात. तर मग त्यांच्यासाठी मग माझ्या डोक्यात कल्पना आली याला आपण सायकलवर फिरायचं. आता सायकलवर लोकांमध्ये मिसळता येतं आणि वेळ पडली तर ती सायकल मला खांद्यावर उचलून पण मध्ये प्रवेश करता येतो आणि मग पेट्रोलिंग पण होत आहे आणि लोकांमध्ये प्रबोधन पण होत आहे किंवा मास्क लावा, सॅनिटायझर वापरा किंवा गोळक्याने थांबवू नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, ह्या गोष्टी मला करता येतात. कसं आहे की बरेच दिवस झालं की तो व्यायामाला आम्हाला वेळ मिळत नाहीये. पोलिसांना 24 तास काम करता असल्यासारखं आहे. त्या दृष्टीने मग एक्सरसाइजचे एक्सरसाइज, प्रबोधन करायचं प्रबोधन आणि लोकांशी थेट संपर्क साधता येईल म्हणून मी सायकलचं प्रयोजन केलं.
एक्झॅक्टली हा पॉईंट त्यांनी पकडला आणि त्यांनी अशा पद्धतीने सायकलवरती पेट्रोलिंग करायला सुरू केलं, जे खूप हेल्पफुल झालं. भरपूर याबद्दल आपण बोलणार आहोत सरांची, लोकांच्या काय रिॲक्शन होत्या तेही कळणार आहे थोड्याच वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.